नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अवकाशातल्या अनोख्या प्रयोगासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज. छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश. मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबियांचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन. अहिल्यानगर परळी रेल्वे मार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची यशस्वी चाचणी. आणि मेलबर्न कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावस्कर मालिकेत 2-1 आघाडी. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज अवकाशातल्या एका अनोख्या प्रयोगासाठी सज्ज झाली आहे. स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्रोचा अग्निबाण 476 किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत SDX-01 आणि SDX-02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश ठरेल. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून PSLV-C16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षातलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे. वर्ष 2025-26 आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. 2025-26 अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा 8वा अर्थसंकल्प असेल. राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करियप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनाने प्रारंभ झाला. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांसह मधून आलेले 2361 छात्र सैनिक महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात सहभागी होत आहेत. त्यात 917 विद्यार्थिनींचा समावेश आहे. 14 मित्र देशांमधले कॅडेट्सही युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत या शिबिरात सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडीत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार संदीपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू होईल असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ऍटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे तो मार्च पर्यंत सुरू व्हावा. सुरुवात होईल आज. तो जो 88% पाईपलाईनचं काम कम्प्लीट झालेलं आहे. 60 टँक ऑलरेडी कमिशन झालेले आहेत. 22 टँकचं मार्च पर्यंत कम्प्लीट होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करून आणि जून पर्यंत संपूर्ण काम कम्प्लीट करून शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. दरम्यान आठवले यांनी आज परभणी इथं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे 5 लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. बीडचे आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. शिफारसीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी अशी मागणी धस यांनी यावेळी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं अशी आपली मागणी असल्याचं धस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी येत्या महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतल्यानंतर दमानिया या पत्रकारांशी बोलत होत्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुढच्या काही महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनात आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. ते म्हणाले,
येणाऱ्या वर्षामध्ये नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराला असतात. त्याच्यामध्ये प्रमुख एअरपोर्ट जे आहेत, एअरपोर्टला सुद्धा आता इंटरनॅशनल फ्लाईट नवीन गेल्या काही 2-3 महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने देखील आपण मॅन पॉवर डिप्लॉयमेंट इमिग्रेशन करता आणि इतर नियोजन आमच्या चालू आहे त्याच्याप्रमाणे आपण लवकरच नियोजन करू.
अहिल्यानगर बीड पळरी या रेल्वे मार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीडजवळील राजुरीपर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च 2026 पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही खासदार सोनवणे यांनी यावेळी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून 2024-25 या वर्षात राज्यात 50,000 वनराई बंधारे बांधण्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात 865, लातूर 1253, कोकण 963, नाशिक 1134, पुणे 1872, कोल्हापूर 1005, अमरावती 3566 तर नागपूर विभागात 2450 वनराई बंधारे तयार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या 5 तारखेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार असून शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली.
ती साधारणतः 12व्या शतकापासूनची परंपरा आहे असं आमची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आणि हेमाडपंथी महामंदिराचे बांधकाम हे त्यावेळेस 12व्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान या ट्रस्टच्या वतीनं दर्शनार्थीची पूर्णपणे अशी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर भाविक या ठिकाणी श्रद्धेने देवाचं दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विनामूल्य अशा प्रकारची 10 दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ आमवसेचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात येळवस नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र परिवारांसोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली.
ह्या सणाचं महत्व म्हणजे रब्बीचं पूर्ण पीक भरलेलं असतंय आणि आज ह्या ठिकाणी शेतामध्ये कुपी करून 5 पांडवाची आणि लक्ष्मीची ह्या ठिकाणी काळी आईची पूजा केली जाते आणि आज ह्या दिवशी सर्व नातेवाईक मित्र परिवार यांना शेतामध्ये बोलून आज विशेष करून आंबील भजी तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.
बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी यशस्वी जयस्वालनं 84 धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही. कसोटीत 10 बळी आणि 90 धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे. दरम्यान या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर आज सकाळी क्रिकेट खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या एका 35 वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू झाला. विजय पटेल असं मृत खेळाडूचं नाव असून तो मुंबईतल्या नालासोपारा भागातला रहिवासी आहे. ख्रिसमस ट्रॉफीनिमित्त हे क्रिकेट सामने खेळवले जात होते. नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी कन्या दिनानिमित्त शपथ देणं तसंच आणि आपल्या अल्पवयीन बालकांचा विवाह न करण्याबाबत पत्र लिहून कळवण्याचे उपक्रम राबवावेत असं राऊत यांनी सांगितलं. जिल्ह्यात या वर्षात 63 बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाशातल्या अनोख्या प्रयोगासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज. छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश. आणि मेलबर्न कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावस्कर मालिकेत 2-1 आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.